ओम शांति। अजी गुटी बड़ा संगठन विराट परिवार रे आम सब भाई भौनी एकाठी हो नुआ वर्ष पालन अवसर रे समस्त को परमात्मा का कोल रे परमात्मा का तरफ रो बहुत बहुत शुभ भावना और शुभ कामना। ए वर्ष टी को आमे बहुत भल भावरे परमात्मा आशीर्वाद निर्देश को मानिकिरी निजर स्वरूप रे परमात्मा शिक्षा को धारण करिकिरी परमात्मा प्रत्यक्षता रे निहाती आमे उपयोग करिबा। ओम शांति।
ओम शांति। तेलुगु तेलुगुलो चेप्तुना ఉగాది పండుగది అందరికి శుభాకాంక్షలు, అందరికి శుభాకాంక్షలు ఉగాది పండుగది.
ఓం శాంతి. విశ్వ వసునామ సంవత్సర శుభాకాంక్షలు. ಈ ಒಂದು ಹೊಸ ವರ್ಷದ ದಿನವನ್ನು ನಾವು ಯಾರನ್ನು ಸಹ ಜಡ್ಜ್ ಮಾಡ್ದಿರಾ, ನಾವು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರನ್ನು ಸಹ ಒಂದೇ ಸಮಾನ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆತ್ಮಿಕ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾ ಈ ಒಂದು ಪರ್ವವನ್ನು ಸದಾ ಖುಷಿಯಿಂದ ಇಡೀ ವರ್ಷನೂ ಸಹ ನಾವು ಯಾವ ರೀತಿ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದರೆ ಈ ಒಂದು ದಿನದಿಂದ ಶುರುವಾಗುತ್ತೆ. ನಾವು ಬೇವು ಮತ್ತು ಬೆಲ್ಲ ಎರಡನ್ನು ಸಹ ಜೊತೆನಲ್ಲಿ ತಗೊಂಡು ಇದನ್ನ ಹಬ್ಬವನ್ನ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ಬೇವು ಅಂದ್ರೆ ಜೀವನದಲ್ಲಿ ಏನೆಲ್ಲ ಕಹಿಗಳಿರುತ್ತೆ ಅದನ್ನು ಸಹ ಒಂದೇ ಸಮಾನ ತಗೊಂಡು, ಬೆಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಸಿಹಿ ಇದನ್ನು ಸಹ ಎಷ್ಟೇ ಕಷ್ಟ ಮತ್ತೆ ನೋವು ದುಃಖ ಸುಖ ಎಲ್ಲದನ್ನು ಒಂದೇ ಸಮಾನವಾಗಿ ತಗೊಂಡೋಗೋದಕ್ಕೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಇದೇ ಸಮಾನಾಂತರದಲ್ಲಿ ನಾವು ನಡೆಯೋಣ ಅಂತ ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಿ ನಡೀತೇವೆ. ಓಂ ಶಾಂತಿ.
ತಮಿಳ್ ஹலோ. ஓம் சாந்தி. புதுவருட நல்வாழ்த்துக்கள். இன்று வருடத்தின் முதல் நாள் கர்நாடகா மற்றும் ஆந்திராவில் கொண்டாடுகிறார்கள். இந்த தினத்தில் அனைவரும் அறுசுவையான பச்சடி தயார் செய்து சாப்பிடுவார்கள். வாழ்க்கையில் கூட அறுசுவைகள் கலந்து இருக்க வேண்டும் என்று அனைவருக்கும் புதுவருட நல்வாழ்த்துக்கள்.
मराठी मराठी आइए आप भी आ जाइए.
जो सिंधी भाई बहने आए थे जिनको विश करना था, दो माताएं आई थी, तो आप मंच के पीछे आएंगे तो आप अपनी भाषा में. हाँ, जल्दी से जल्दी आ जाइए.
ओम शांति. वसंत ऋतुची चाहूल क्षितिजावर सूर्याची किरणे नव्याने फुलणारी नव्याने फुलणारी हिरवळ येते घेऊन गुढी पाडव्याची चाऊल सुख दुःखाप्रमाणे गुढीतही आहे कडू गुड चवीचा मेळ तसाच आहे जीवनाचा हा खेळ पुन्हा घेऊ नवा ध्यास आणि सुरुवात करूया नवीन वर्षाला खास गुढी पाडव्याची हार्दिक शुभेच्छा.
ओम शांती. सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा साखराच्या गाठी आणि कडीलिंबाचा तुरा मंगलमय गुढी भरजरी खण स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण. गुढी पाडव्याच्या मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
थँक्यू. आई
ओम शांती. सिंधी में बोल रहे तव्हां सभिनी भेनरनि भावरनि खे चेटी चंड जूं लख लख करोड़ करोड़ पदमा पदम शिव बाबा जे तरफ़ा ऐं असांजे तरफ़ा वाधायूं वाधायूं वाधायूं. आयो लाल कयो झूलेलाल.
ओम शांती. गुढी उभारू या स्वराज्याची, हिंदवी स्वराज्याची, नवी युगाची अशा या गुढी पडव्याच्या आपण सर्व ब्राह्मण परिवारास खूप खूप शुभेच्छा. ओम शांती.
नमस्कार. मी जळगावहून आलोय, नितीन बापट. आज गुढीपाडवा, सगळ्यांना शुभेच्छा. आज कडुलिंबाची पानं खायची आहेत, मी ती आणलेली आहेत. कोणाला हवं असेल तर माझ्याकडनं घ्या प्लीज.
ओम शांती. नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा. और जो हम गुढी उभारते हैं महाराष्ट्र में, उसका मीनिंग मैंने बाबा के ज्ञान से एक थोड़ा सा उसमें ये कर दिया है परिवर्तन, कि गुड़ी का जो लकड़ी रहती है उसको कहते हैं दृढ़ता. बाबा दृढ़ संकल्प करो. और जो नारिंग रंग का वस्त्र वो पवित्रता का प्रतीक करके, और जो ग्रीन पत्ते या करते वो संपन्नता का प्रतीक, और जो उसको गाठी बांधते वो मधुरता का प्रतीक, और जो कलश उस पे उल्टा करके रखते वो ज्ञान कलश, हमेशा ज्ञान का चारों ओर बाबा का ज्ञान हम लोग प्रसारित करें. ऐसी एक गुड़ी का मीनिंग मैंने बाबा के ज्ञान से कि यही बाबा का झंडा लहराने का एक प्रतीक है. ओम शांति.
थैंक यू. ओम शांति. तो अभी जो है प्रोजेक्ट नंबर 2, श्रेष्ठ ब्राह्मण जीवन का आधार श्रेष्ठ संस्कार है. तो इस प्रोजेक्ट के कोऑर्डिनेटर्स जो हैं बीके श्रीकांत भाई और संजय भाई, जो नेशनल कोऑर्डिनेटर और हेडक्वार्टर कोऑर्डिनेटर. तो गुजराती में भी सबको विश करना चाहते.
ओम शांति. चैत्र मासनो नवो वर्ष, हिंदू नवो वर्ष शुरू थई रह्यो छे, तो बधाने एनी शुभ भावना मंगल कामना. आ दिवसे ब्रह्मा बाबाए एम कहेवाय छे के एमना संकल्पथी सृष्टिनी रचना करी हती, जे आपणा बाबा पण करी रह्या छे. अने साथे नवरात्रिमां 9 दिवस तपस्या करवामां आवे छे 9 शक्तिओनी. एटले एमां एम कहेवाय छे के जेनी आत्मज्योति जागी, अने ए आत्मज्योति जागवाथी अष्ट शक्तिओ जागी जाय छे. तो मारी शुभ भावना छे કે આપ પણ ભવિષ્યના દેવી દેવતાઓ, કે આપની પણ જ્યોતિ જાગીને અષ્ટ શક્તિઓ જાગૃત થાય અને આખા વિશ્વમાં ફેલાય એવી દિલની શુભ ભાવના, શુભકામના. ઓમ શાંતિ. ओम शांति. आप सभी ने मराठी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ऐकल्या, पण मी जळगाव खान्देशवरून आलेली आहे म्हणून तुमच्या जवळ ऐराणी भाषेतून बोलणार आहे. मंचावर बसलेल्या सर्व मान्यवरांना आणि सभामधील सगळ्या माझ्या भाई बहिणींना गुढीपाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. ओम शांती.
ਸਾਰੇ ਬ੍ਰਾਹਮਣ ਪਰਿਵਾਰ ਨੂੰ ਨਵੇਂ ਸਾਲ ਦੀਆਂ ਲੱਖ ਲੱਖ ਵਧਾਈਆਂ. ਖੁਸ਼ੀਆਂ ਮਨਾਓ ਅਤੇ ਭੰਗੜੇ ਪਾਓ, ਬਾਬਾ ਦੇ ਨਾਲ ਮਿਲਣ ਮਨਾਓ.
ਭਾਰਤ ਇਤਨੀ ਸਮਰੁੱਧ ਦੇਸ਼ ਹੈ, ਅਲੱਗ ਅਲੱਗ ਭਾਸ਼ਾ ਹੈ, ਲੇਕਿਨ ਹਮ ਸਭ ਇੱਕ ਹੈ ਨਹੀਂ. ਤੋ ਹਮ ਸਭ ਕੋ ਬਹੁਤ ਬਹੁਤ ਵਧਾਈ ਹੋ. ਅਭੀ ਪ੍ਰੋਜੈਕਟ ਕੇ ਬਾਰੇ ਮੈਂ ਅਵਿਨਾਸ਼ ਭਾਈ ਕੋਆਰਡੀਨੇਟ ਕਰੇਂਗੇ ਔਰ ਵਿਸਤਾਰ ਸੇ ਵਰਣਨ ਕਰੇਂਗੇ. ਅਵਿਨਾਸ਼